सध्या चर्चा चालू आहे भागवतातल्या 8व्या स्कंधातील बळीदेवांचं आत्मसमर्पण या अध्यायातील. आणि आपण बघितलंय काही श्लोकांपासून, काही ध्यानपासून बघतोय की वामन भगवान वामनदेव अवतरित झाले आणि त्यांनी या बळीराजाचं सर्वस्व हरण करून घेतलं, सगळी काही संपत्ती हरून केली आणि त्याला वायुपाशामध्ये बंधीन करून त्याला विचारणा केली की तू तुझ्या वचनाची पूर्ती केलेली नाहीयेस, तू फक्त दोनच पावलं जमीन दिलेली आहे, तिसरं पाऊल मी कुठे ठेवू. आणि मग त्यावेळेला बळी महाराज म्हणतात की तिसरं पाऊल तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवा, आणि पूर्णपणे ते आत्मसमर्पण करतात. आणि अशा अवस्थेत, वायुपाशामध्ये बंधित असलेल्या अवस्थेमध्ये ते भगवंतांची स्तुती करतात. आणि स्तुती करत असताना हा आजचा श्लोक त्यांच्या मुखातून उद्धृत झालेला आहे. आणि हे जीवनाचं सत्य उलगडणारं, सत्य सांगणारी ही गोष्ट आहे. तर या ठिकाणी सांगतात की हा आपला जो शरीर आहे, हे जे शरीर आहे, सर्व दुःखाचं मूळ आहे, हा परकाच आहे. या ठिकाणी बळी महाराज म्हणतात हा जो देह आहे हा परका आहे. आणि हा परका असल्यामुळं याच्यासाठी आपण किती कष्ट केले पाहिजेत, याच्यासाठी किती आपण त्रास सहन केला पाहिजे किंवा याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ह्या व्यर्थ आहेत. याचा हा केवळ आणि केवळ काळाचा अपव्यय आहे. म्हणून या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष न देता भगवंतांच्या चिंतनामध्ये आत्मसमर्पण करून भगवंतांच्या भक्तीमध्ये रममान झालं पाहिजे. हेच या आजच्या श्लोकाचं तात्पर्य आहे की केवळ आपण भगवंतांना शरण जाऊन पूर्ण आत्मसमर्पित होऊन भगवंतांच्या लीला, नाम, रूप, गुण यांच्यामध्ये पूर्णपणे रममान झालं पाहिजे. आणि हेच सत्य आहे, हेच आपलं खरं वास्तविक स्वरूप स्थिती आहे. आज तुकाराम बीच पण आहे, तर त्यानिमित्त त्यांचा एक त्यांच्या गाथेमधला एक श्लोक आपण उद्धृत करूयात. शरीर दुःखाचं मूळ, शरीर दुःखाचं मूळ, चहूकड इंगळ, जीव करी तळमळ इहलोकी. किती समर्पक आणि थोडक्यात सगळी गोष्ट इथे मांडलेली आहे. जे आजच्या या श्लोकाचं सार आहे तेच या ठिकाणी या श्लोकामध्ये आपल्याला दिसतं. तर यावर मी जास्त काही चर्चा करणार नाही. आज महत्वाचा दिवस म्हणजे साक्षात गोविंदांचा प्राकट्य दिन किंवा आविर्भाव दिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे आपल्यासाठी. तर या गोविंदांच्या प्रित्यर्थ, या दिवसाप्रित्यर्थ आपण या गोविंदजींची कथा ऐकूयात आणि त्याच्या संबंधात आपण एक कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ही कथा आपल्या कानांच्या द्वारे पाहायची. भगवान गोविंद यांचं नाव गोविंद कसं पडलं ही कथा आहे. ही सांगितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल आता काय मी बोलणार आहे. तर कथा सुरुवात होते की वृंदावन मध्ये, गोकुळामध्ये सगळीकडे धावपळ चाललेली असते, लोक इकडे तिकडे पळत असतात, अक्षरशः यंत्रवत मानवाप्रमाणे हे उचलते आणि हे आणते आणि सगळ्या गोष्टी एकत्र करत सुरुवात झालेली असते. नंद महाराज इन्स्ट्रक्शन देतात सगळ्यांना की हे असं करायचंय, ते करायचंय, ह्या वस्तू घेऊन या, ते वस्तू घेऊन या. ही सगळी धावपळ बघून आपले छोटेसे विलेश कृष्ण विचारात पडले. त्यांना प्रश्न पडला हे काय चाललंय काय. म्हणून ते नंद महाराजांकडे जातात आणि त्यांना पुच्छा करतात की बाबा, की हे जे सगळं चाललंय हे काय चाललेलं आहे, कसला यज्ञ करत आहात आणि कुठल्या देवी देवतांप्रती तुम्ही हे करतात, असं कोणती गोष्ट आहे, अशी कोणती तत्व आहेत, अशी कोणती प्रिन्सिपल्स आहेत, त्या आधारे तुम्ही हे करत आहात आणि कोणाच्या संतुष्टीसाठी करत आहात, कृपया तुम्ही मला सांगा. त्यानंतर परत ते म्हणतात की बघा बाबा, आपल्या घरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये जे काही घरत असेल, जे काही आपण करत असू, ते आपण आपल्या स्वकीयांपासून कधीच लपवून ठेवायचं नाही, ते पण उघडपणे आपण सांगता आलं पाहिजे. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही का करताय, कशासाठी करताय हे तुम्ही मला सांगा. कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी एक एवढासा छोटासा बाळ आहे, मला काय कळणार आहे, पण तरी सुद्धा तुम्ही हे सांगावं अशी माझी विनंती आहे आणि तुमचं कर्तव्य पण आहे. या छोट्याशा बाळाच्या विलेशा कृष्णाच्या मुखातून ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर नंद महाराज त्यांना सांगू लागले की हे जे चाललंय ना बाळा, हे आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा यज्ञ करतोय. कोणापाठी? तर साक्षात जे इंद्र आहेत, स्वर्गाचे अधिपती इंद्र आहेत, जे पावसाचे अधिपती आहेत, जे आपल्याला या भूमीवर मुबलक प्रमाणामध्ये पाऊस देतात, ज्याच्यामुळे आपल्या सर्व गायी त्या उगवणाऱ्या चाऱ्यावरती जीवित राहतात, गायी आपल्याला दूध देतात, असे अनेक गोष्टी या केवळ पावसामुळे होतात आणि हा पाऊस हा राजा इंद्र आपल्याला देत असतो. म्हणून आपण कृतज्ञता म्हणून त्याला थँक्यू म्हणण्यासाठी म्हणून आपण हे सगळं करत असतो. तर हे ऐकल्यानंतर भगवान कृष्णांना या छोट्याशा बाळाला हसू आलं आणि ते आपलं हसू लपवीत पुढे नंद महाराजांना म्हणाले, वास्तविक बघता प्रत्येक मनुष्य हा त्याच्या कर्मबंधनामध्ये अडकलेला आहे. त्याच्या जीवनामध्ये जे काही घडत असतं ना, ते त्याच्या अगोदरच्या केलेल्या कर्मांमुळेच घडत असतं. ही कर्माची गती आहे. त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख जे काही येतं हे सगळं त्याच्या पूर्वकर्मानुसार असतं. मग इथं देवी देवतांचा संबंध येतो कुठे? आता बघा, भगवान कृष्ण हे वसुदेवांना या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी कसं पटवतात? वास्तविक हे सगळं करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय होता? त्यांना लक्षात आलं होतं की हा जो इंद्र आहे तो मदांध झालेला आहे, आपल्या ऐश्वर्याचा त्याला प्रचंड गर्व झालेला आहे आणि त्याचा हा गर्व आपल्याला हाणून पाडायचा आहे, त्याचा गर्वाचं हरण करायचं आहे. द्वेषापोटी नाही, सूडपेटी नाही, तर हा माझा अत्यंत प्रिय भक्त आहे आणि मी कोणत्याही भक्ताच्या आलेला असा अहंभाव गर्व कधीही अगदी नैसर्गिकपणे मी मान्यच करू शकत नाही, मला ते रुचतच नाही. म्हणून हे त्या इंद्राच्या हितासाठी हे मी करणार आहे. असो, तर पुढे कृष्ण सांगतायत की हे जे कर्मामुळे होणार आहे, कुठल्या देवी देवतांमुळे नाही, त्यामुळे आजपासून आपण ही इंद्रपूजा बंद करायची. त्यापेक्षा आपला हा जो गोवर्धन पर्वत आहे, जो आपल्या गायींना चारा देतो, जो आपल्याला ढगांची अडवणूक केल्यामुळे पाऊस पडतो, जो आपल्याला आश्रय देतो, फुलं फळं असं अनेक गोष्टी आपल्याला प्रदान करतो, उन्हाळ्यामध्ये आम्ही तिथे खेळायला जातो तेव्हा ह्या उन्हाळ्यामध्ये हा गिरी पर्वत आमच्या पायांना थंडावा देतो, थंडीच्या दिवसामध्ये गुहेमध्ये बसल्यावर आम्हाला ऊब देतो, असा ह्या जो गिरीराज आहे, गिरी पर्वत आहे, त्याची आपण पूजा केली पाहिजे कारण त्याच्याकडनं आपल्याला सगळं मिळत आहे. अशा सर्व परिणी ह्या गोष्टी भगवान कृष्णाने या व्रजवासींना आणि नंद महाराजांना सांगितल्या आणि ह्या इवल्याशा मुखातून, छोट्याशा बाळाच्या मुखातून ही अशी तात्विक गोष्ट आणि आश्चर्यकारक गोष्ट ऐकून नंद महाराजांना खूप बरं वाटलं आणि त्यांना ते पटलं सुद्धा, व्रजवासींना सुद्धा पटलं आणि त्यांनी ठरवलं की आपण कृष्ण सांगतात तसं करायचं. मग कृष्ण सांगतात की काय काय केलं पाहिजे, की इंद्रासाठी जी जमवलेली तुम्ही सगळी सामान सामग्री आहे, जे काही तुम्ही सगळ्या पूजा करण्यासाठी जे काही बनवलेलं आहे ते सगळं एकत्रित करा, इंद्राला देऊ नका, हे सगळं एकत्रित केल्यानंतर भरपूर मुबलक प्रमाणामध्ये भोग बनवा, असे डोंगरच्या डोंगर आणि डोंगर राशी तयार झाल्या पाहिजेत, एवढा भोग बनवा गिरीराजाच्या प्रसन्नतेसाठी. आणि मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो की हे साक्षात गिरीराज आपलं सर्व संकटांमधनं आपलं रक्षण करतील, आपल्या व्यथा आपलं दारिद्र्य सगळं दूर करतील आणि साक्षात आपल्या समोर प्रकट होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतील, असं मी तुम्हाला ग्वाही पण देतो. आणि मग कृष्णांच्या या सांगण्यावरून सगळेजण तयारीला लागतात. भोग बनवायचा आहे, कुणी असे मोठी मोठी भांडी आणतंय, राईस बनवला जातोय, स्वीट राईस बनवला जातोय, दूध आटवलं जात आहे, खीर बनवली जाते, बासुंदी बनवली जाते, लाडू बनवले जात आहेत, एक ना अनेक असे भरपूर पदार्थ, सुगंध आणले जात आहेत, सुगंधी तेल आणलं जात आहे. ह्या सर्व गोष्टी करून मग झाल्याच्या नंतर कृष्ण म्हणतात की हे भगवंतांना ऑफर करायचं, भगवंतांना अर्पण करायचं आहे, आणि भगवंत त्याचा स्वीकार करतील आणि मग ते आपल्याला परत देतील. आता ही सगळी पूर्ण तयारी झालेली आहे इकडे, आणि कृष्ण पौरोहित्य करतायत की कसं करायचं आणि काय करायचं. हे सगळं झाल्यानंतर जो भोग येईल तो सगळ्याचा सगळा भोगा प्रसाद रूपामध्ये जेव्हा आपल्याला परत प्राप्त होईल तर सर्वांना वाटा, सगळ्या ब्राह्मणांना बोलवा, सगळ्या सगळ्या व्रजवासींना बोलवा. एवढंच काय की जे शूद्र अतिशूद्र कुत्र किंवा कुत्रे खाणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सुद्धा बोलवा आणि त्याला सुद्धा हे सगळं प्रदान करा प्रसाद रूपामध्ये. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ही सगळी तयारी करतायत आणि ही सगळी तयारी चाललेली आहे. आता कृष्ण सांगतायत सगळे राजवासी तयार करतायत, भोगा तयार करतायत, आणि हे सगळं जे बनवलेला भोग आहे डोंगरच्या डोंगी मोठे मोठे पातळी भरून असे मोठे रस तयार केलेले आहेत, खीर तयार केली, हे सगळं सगळं त्या गिरिराज गोवर्धनाच्या पुढ्यामध्ये इथे मांडलं जातं, ज्याला अन्नकूट म्हणतात, म्हणजे डोंगरच्या डोंगर तयार केलेले असतात आणि ते भगवंतांना ऑफर करायचंय. आता हे इकडे सगळं चालू आहेत, इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळे भक्त लोक सगळे बनवत होते. तर आज आपण याचा अनुभव घेतला, यात्रेमध्ये गेल्यानंतर आपण बघतो लोक कसे सगळे एकत्र येतात, छोट्या छोट्या चुली पेटवतात, त्या चुलीतनं धूर येत असतो, आग लावलेली असते, ते भांडी कधी कधी करपलेली असतात, कधी कधी ते पोळ्या करपतात. आपण असा वेगवेगळा अनुभव घेतलेला आहे, पण इथे पूर्ण तन मन धन ओतून पूर्णपणे भक्तिभावाने हे सगळं करत असतात. आता हा इकडे प्रकार चालू आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला काय होतं त्याचा आपण बघूया, त्याचा आपण श्रवण करूया. तर ज्या व्यक्तीसाठी हे सगळं केलेलं असतं ती व्यक्ती इंद्राधिपती, स्वर्गाधिपती इंद्र, जेव्हा त्यांना कळतं की एक छोट्याशा बालकाच्या सांगण्यावरून हे व्रजवासी माझ्यासाठी असलेली जी पूजा आहे, माझ्यासाठी असलेला जो यज्ञाचा भाग आहे तो मला न देता ह्या पर्वताला देत आहेत, असं हे धाडस यांना होऊच कसं शकतं. या ब्रजवासींना मी दिलेल्या पावसामुळे जी काही संपत्ती प्राप्त झालेली आहे, जे ऐश्वर प्राप्त झालेलं आहे, यांचा यांना मा झालेला आहे, आणि यांना मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार, तसा मी सोडणार नाही. आता यांना कळेल इंद्र काय असतो, माझी पूजा लोकतात, माझा भाग मला तुम्ही देत नाही. ह्या सर्वांना एवढा मा झाला, एवढा गर्व झाला, या गर्वाचं हरण मी करणार म्हणजे करणार, सोडणार नाही असा मी. वास्तविक गर्व कोणाला झालाय, इंद्राला. वास्तविक माज कोणाला आलाय, इंद्राला. आणि म्हणतोय काय, यांना माज आलाय, या व्रजवासींना माज आलाय, यांना माज चढलेला आहे, यांना गर्व झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा अनुभव येतो की नाही, हे संपूर्ण सृष्टी जगत म्हणजे दुसरं तिसरं कसं नसून आपल्याच मनाचा अर्थ आहे. आपल्याला जे वाटतं ना तेच आपल्याला सगळीकडे दिसतं, तेच झालं इथे. ह्या इंद्राला आपण स्वतः गर्विष्ठ झालो आहेत हेच मुळी कळलं नाही. त्याला वाटलं की हे व्रजवासी माझा अपमान करतायत, त्याला काय गर्व झाला की माझ्यासारखा श्रेष्ठ व्यक्ती कोणीच नाही या जगामध्ये, मी ह्या सृष्टीचं राज्य करत आहे, ह्या सृष्टीचा पूर्ण अधिपती मी आहे, आणि या सगळ्यांचा भोग घेण्याचा अधिकार केवळ मला आहे, हा गर्व इंद्राला झाला. आणि तो समजतो काय, आणि ह्याच्यामुळे त्याला काय झालं, प्रचंड क्रोध आला. आता बघा, या ब्रह्मांडामध्ये, या भौतिक जगामध्ये असे किती ब्रह्मांड आहेत, भरपूर, आपण मोजू पण शकत नाही. अशा प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अशी इंद्रपूजा केली जाते, एका ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी, अनेक ठिकाणी तो जो भाग आहे, तो भोगाचा जो भाग, यज्ञ भाग, तो इंद्राला अर्पण केला जात आहे. पण ह्या भारतवर्षामध्ये इंद्र हे वृंदावनमध्ये, गोकुळमध्ये, ज्या ठिकाणी गोवर्धन आहे, या ठिकाणी एका ठिकाणी फक्त काय केलं, ह्या इंद्राची पूजा बंद केली. वास्तविक त्याला अनेक ब्रह्मांडामध्ये सगळं मिळतंय हो, पण एका ठिकाणी मिळत नाही. तर त्याची काय अवस्था झाली, एकदा यात्रेमध्ये राधानाथ महाराज कथा करताना सांगत होते की आपलं संपूर्ण शरीर पूर्ण चांगलंय, चालता चालता एक छोटासा काटा घुसतो आणि तो नुसता काटा जो आहे तो पायामध्ये घुसला, नुसतं एवढंस टोक, ते शरीरामध्ये कुठेतरी टोचलंय आणि त्याची वेदना आपल्याला संपूर्ण शरीरावर पसरली जाते. वास्तविक पाहता ते एवढ्याशा जागेमध्ये काटा टोचलाय, संपूर्ण शरीर खूप चांगलं आहे, कुठेही इजा नाही, कुठेही आजार नाही, काही नाही, आणि एवढ्याशा एवढ्याशा टोकामुळे आपली चेतना पूर्णपणे डिस्टर्ब होते. इंद्राचं तेच झालं. त्याला अनेक ठिकाणी मान मर्यादा, मान सन्मान सगळं मिळतंय, केवळ एका भारतवर्षामध्ये एका ठिकाणी या भूमंडळावरती वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, इथं इंद्रपूजा बंद करून गोवर्धन पूजा केली जाते, आणि एका ठिकाणी. आणि ह्या इंद्राची जी कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे, पूर्णपणे दूषित झाली. इतका क्रोधित झाला, इतका क्रोधित झाला की त्याची मतीसुद्धा भ्रष्ट झाली. तो म्हणला, या व्रजवासींना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, त्याशिवाय मला बरंच पटणार नाही, हे खूप माजले आहेत, खूप गर्वष्ट झालेले आहेत, ह्यांना मी धडा शिकवणार. तत्काळ तो एक गोष्ट योजना करतो, विचार करतो की मी काय केलं पाहिजे, आणि तो काय करतो, विश्वाचा संहार करण्यासाठी ज्या वेळेला आवश्यकता पडते त्यावेळेला सांवर्तक नावाचे जे ढग त्यांना पाचारण केले जाते, त्यांना बोलवलं जातं, आणि असे ढगांना हा इंद्र बोलावतो आणि त्यांना आज्ञा देतो, जा जा त्या वृंदावनावर आणि त्या ठिकाणी जाऊन हे वृंदावन पूर्ण नष्ट करून टाका. तुम्हाला मी मुक्त करतोय, बाकी सृष्टीची काही ठिकाणी तुम्हाला काही जायची गरज नाही, कुठेही जायची का नाही, पण ते वृंदावन नष्ट झालंच पाहिजे आणि मला याच्यामध्ये यशस्वी करण्यामध्ये तुमचा हातभार लागला पाहिजे आणि तुम्ही हे करायलाच पाहिजे. हे संवर्धक ढग अतिशय आज्ञाधारक, भयभीत झालेले असतात इंद्रापुढे, कारण इंद्राचे कोण आहेत, ते सेवक आहेत, आणि मालकाने आज्ञा दिल्यानंतर ते काय करू शकणार बिचारे. ते हात जोडतात आणि आज्ञेचं पालन करण्यासाठी वृंदावन मध्ये येतात. तर वृंदावन मध्ये आल्यानंतर हे ढग काय करतात, पहिला एक प्रचंड मोठा असा काळा घट्ट ढग येतो आणि तो सूर्याला आच्छादित करून टाकतो. सूर्याचं जे काही तेज आहे, सूर्याची जी उष्णता आहे, सूर्यामधनं मिळणारा जी प्रकाश आहे, तो पूर्णपणे बंद होतो आणि ह्याच्यामुळे परिणाम काय होतो, संपूर्ण वृंदावन काळोखामध्ये झाकलं जातं. असं वर्णन येतं की पाताळ लोकापासून ते स्वर्गापर्यंत हा ढग पसरलाय. आणि असं पण वर्णन येतं की हे ढग हळूहळू हळूहळू येतात आणि एखादा जहाल विषारी सर्प जेव्हा फुत्कारतो त्याच्या तोंडातून जसं विष निघेल, असं धूर आल्यासारखं, तसं हे ढग एकत्र येऊन हळूहळू पसरत आहेत. काही ढग एका ठिकाणी येतात, ते स्वतःचा विस्तार करत हळूहळू हळूहळू वाढतात आणि पूर्ण वृंदावनाला आच्छादित करून टाकतात. प्रकाशाचा एक कण सुद्धा आतमध्ये येणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि हे ढग इतके घन असतात, इतके घन निळे आणि दाट असतात की साक्षात मोठी कुऱ्हाळ जर घेऊन त्याच्या मध्ये मारली तर त्याचा काही परिणाम होणार नाही. प्रचंड घन, एवढे घन की त्याच्यामधनं वायू, प्रकाश, काही 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 येऊ शकत नाही इकडे. आणि इतका अंधकार पसरतो, क्षणभर विचार करा, या ठिकाणी असा ढग आला ना, पूर्ण अंधार झाला, आपल्याला काही दिसत नाही, आपण हात लावून फिरून बघायला लागू, काही दिसत नाही, डोळ्याला पूर्ण अंधार. सगळेजण भयभीत होतात. व्रजवासींना वाटायला लागतं काय, प्रलयाची तर वेळ आली नाही ना, प्रलय तर होणार नाहीये ना. आणि असं म्हणतो पर्यंत ढगात ना पाण्याच्या धारा वाहू लागतात. आता ह्या पावसाच्या धारांचं वर्णन जर ऐकलं तर आपल्याला धक्का बसेल. ह्या इंद्रांनी ठरवलंच होत की मी आता ह्या वृंदावनाला सगळ्या गायींसकट, त्यांच्या वासरांसकट, सगळ्या व्रजवासींच्या समट, आणि ह्या कोण कृष्ण नावाचा जो बालक आहे त्यालाही नष्ट करून टाकेल. माझा हक्क काढून घेतात, बघतोस तुम्हाला. आता इकडे पाऊस जस्ट पडायला सुरुवात झाली आहे ढगातनं. आणि पाऊस कसा पडतोय वर्णन येतं की पावसाची जी धार आहे त्याची जी धार म्हणजे केळीचं मोठं खोड असतं ना, अशा मोठे कॉलम्सचे कॉलम तयार होतात. म्हणजे एखादा वटवृक्षाचा मोठा बुंदा असेल ना, तो बुंदा अक्षरशः वरनं खाली धाड धाड येतोय. एखादं मोठं धरण आहे, जसं आपलं इथे मोठं धरण आहे, कुठलं धरण आहे या ठिकाणी, कोयना धरण. कोयना धरणातनं अचानक पाणी सोडलं तर त्यातनं पाणी कसं वाहील, इतकं प्रचंड वेगाने देऊ वाहील की समोर काय दिसेनास सगळं नष्ट होईल. जे काय त्याच्या समोर स्तोताच्या पुढे येईल सगळं अस्तव्यस्त होऊन नष्ट होऊन जाईल. असं ह्या ढगातनं, समजा ढग हा असा मोठा डॅम आहे, धरण आहे असा विचार करा, आणि त्याचे सगळे दरवाजे उघडलेत आणि सगळं पाणी धोधो धार 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 वाहतंय. एवढ्या मोठे कॉलमच्या कॉलम, मोठे झाड बुंदेच्या बुंदे असं येत आहेत. आता हे सगळे राशी व्रजवासी इतके भ्यायले, सगळा अंधकार, काय करावं काही सुचत नाही. ह्या गायी इतक्या बिथरल्या, वारा वाहत होता, इतकी थंडी वाहत होती, थंडी आली, थंडीने सगळे थरथर कापत होते. आणि ही गायी सुरभी गायी ह्या आपल्या वासरांना आपल्या गळ्याखाली लोंबणारं जे असतं ना त्याला काय म्हणतात, त्याच्याने आपल्या वासरांना झाकत असतात. त्यांचं वात्सल्य प्रेम भरून आलं, आपल्या बाळांना कसं प्रोटेक्ट करावं, कसं त्यांना मी ह्या पावसापासून वाचावं ह्याचा विचार करत त्या विचार हे करत असतात. बैल बैल तर प्रचंड रागाने बघत असतात, त्यांचे डोळे लाल बुंद होतात, असे रागाने ढगांकडे बघतात. वर्ण गारांचा पाऊस पडतोय, एवढ्या मोठ्या मोठ्या गारा येतात, त्यांच्या शिंगावर धाडकण आपटतायत, आणि त्या ज्या शिंगांवर आपटलेल्या ज्या गारा आहेत त्याचा चक्का चूर होतोय. असे धाड 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 तुकडे उडतात, त्यांच्या अंगावर खाली पडतात, सगळं खाली पडतंय. अशी परिस्थिती, अंगाला धाड धाड जोरात लागतंय, आणि नुसतं पाण्याची पिचकारी मारली तर आपल्याला कसं फील होतं. इथे साक्षात एवढे मोठ्या धारा आणि तेही एवढ्या आकाशात न येत आहेत, काय झालं असेल त्यांचं, किती वेदना किती त्रास झाला असेल. आणि म्हणून हे वृषभ आहेत म्हणजे जे बैल ते रागाने या ढगांकडे बघतायत. म्हणून सगळेजण या कृष्णाकडे येतात, हे कृष्ण हे पाही माम आम्हाला वाचवा, यापूर्वी सुद्धा तुम्ही आम्हाला वाचवलेलं आहे. ज्या वेळेला वनामध्ये आग लागली होती ना, त्यावेळेला ह्या सगळ्या गायींना या वासरांना आम्हाला सगळ्यांना तुम्ही वाचवलंय, सगळ्या दावणाला तुम्ही गिळून टाकला होता. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हीच आम्हाला ह्याच्यातनं वाचू शकता, कृपा करा भगवंता कृष्णा, हे कृष्णा आम्हाला ह्याच्यातनं वाचवा. भगवंत क्षणभर शब्द होतात आणि ते चिंतन करतात आणि त्यांच्या लक्षात येतं, हे कारस्थान दुसरं तिसरं कोणाचं नसून ह्या मूर्ख बावळट आणि मदांध झालेल्या इंद्राचंच असणार. आणि मग ते सर्व व्रजवासींना आश्वस्त करतात, काही काळजी करू नका, मी आहे. हे जे झालेलं आहे हे इंद्रांनी केलेलं आहे, इंद्राला गर्व झालेला आहे, आणि मी त्याला त्याची शिक्षा परितोपूर्ण पूर्णपणे देणार, म्हणजे देणार, तुम्ही फक्त बघा. आणि मग त्वरेने भगवंत तयार होतात, सुसाट पळत सुटतात. त्यांच्या काय डोक्यात होतं कोणालाच कळेना, हे व्रजवासी बघत राहतात, हे कुठे पळत चाललेत. आता बघा, जर आपल्याला एखादा राग आला एखाद्या व्यक्तीचा आणि त्याला धडा शिकवायचा, आपण काय करतो, हात फोल्ड करणार, कमरेला शेला बांधणार, डोक्याचं काढणार, इथं कमरेला बांधणार, हात असे फोल्ड करणार, त्वेषाने असं हात करणार आणि जोरात पळत सुटणार, काय बघतो तुझ्याकडे. पण कृष्ण काही असं केलं नाही, त्यांनी काही कमरेला शेला बांधला नाही, काही हात वरती केले नाही, काय नाही, नुसते पळत सुटले. पूर्ण पाऊस पडतोय आणि भगवंतांच्या योग मायाच्या कृपेने त्यांच्या योग शक्तीच्या द्वारे ते ह्या पावसातन जात आहेत, पण त्यांचं वस्त्र काही ओलं झालं नाही, पगडी काही ओली झाली नाही, काही नाही, आणि ते पळत सुटलेत. आणि त्यांना बघून त्यांचं आचरण करत हे व्रजवासी सुद्धा पाठीमागे पळत सुटले. पळत पळत गेले वृंदावन मध्ये, गोकुळ मध्ये, वृंदावन मध्ये ज्या ठिकाणी गोवर्धन स्थित होता तिथे आले. आणि त्यांनी एक अद्भुत असा चमत्कार केला. एक छोटस बालक खेळण्यातली वस्तू कसं उचलतं असं, किंवा ते एक जमिनीवर भूछत्र असतं ना, आपण त्याला कुत्र्याची छत्री म्हणतो बघा, ते असं एखाद्या लहान बालकाला असं उचलेल, कसं उचलेल? अगदी तत्व, अगदी तशा प्रकारे, अगदी खेळण्यातल्या असल्यासारखं भगवंतांनी डाव्या हात आतमध्ये घातला आणि अगदी लिहिलं सहज, कसलाही कष्ट न होता तो गोवर्धन पर्वत उचलला. जय गिरिराज की. आता हा गोवर्धन त्यांनी हळूहळू उचलला. बघा काय होतंय, गोवर्धनच्या आजूबाजूला असलेली जी माती ती बाजूला सरकतीये, खाली पडतीये. त्यांनी गोवर्धन उचलला. गोवर्धन प्रचंड उंच होता, आता जो आपण बघतो तो फारच छोटा आहे हो, पण त्यावेळेला तो आकाशाला भिडलेला असा गोवर्धन, असा मोठा गोवर्धन, त्याची परिक्रमा 24 किलोमीटरची पूर्वी होती असं म्हणतात. खूप मोठी होती आणि तो आकाशामध्ये होता. तर ह्या गोवर्धनाला भगवंतांनी उचललं आपल्या डाव्या हाताने, लिहिलं जसं जसं उचलत होते तसं त्याचे जे सुळके होते, ह्या संवर्तक नावाचे जे ढग होते अतिशय घन, ज्यांना कुणीही तोडू शकत नाही असे घन जे ढग होते, ह्या गिरिराजाच्या सुळक्यांनी भेदलं त्यांना. पूर्ण सुळके असे भेदून वर गेले आणि या गोवर्धनवरती असले जे सिंह होते त्यांना वाटलं हे काळे ढकाय हत्ती वित्ती तर नाहीये ना, म्हणून ते त्वेषाने आपले पंजे नखा घेऊन असे पंजे त्या ढगांवरती मारायला लागले की ते सगळे ढग असे पिंजून निघाले. आणि हे बघून ते इतके ढग घाबरले, सैरावैरा पळत सुटले हो इकडे तिकडे, काय करावं त्या ढगांना कळेना. आणि बघा, आणि हा असा पर्वत वर 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 चाललाय. त्यावेळेला का प्रचंड आवाज झाला असं वर्णन येतं की समजा आपण एका बंदिस्त गुहेमध्ये आहोत आणि इथं हजारो लोक आहेत आणि हजारो लोक किंचाळतात, जोर जोरात किंचाळतात, ओरडतात, आवाज कसा येईल? त्याच्यापेक्षाही कैक पटीने जोरात आवाज येत होता. पृथ्वी थरथर कापली अशी आणि प्रचंड कडकडाट आवाज आला आणि हा गोवर्धन भगवंतांनी उचलला. वर्णन किती मस्त. भगवंताने गोवर्धन उचलला, त्यांचं नाव पडलं गिरीधारी. नाम पडो गिरीधारी. एक दिन मान इंद्र कमारियो, काय रे? हा, एक दिन मान इंद्र कमारियो, नख ऊपर गोवर्धन धारियो, नाम पडयो गिरीधारी, राधे श्याम श्यामा श्याम. कसलं मस्त वर्णन आहे, अंगावर काटा येतो असं नुसतं वर्णन ऐकलं की. तर असा गोवर्धन भगवंतांनी धारण केलाय. आणि मग सगळं व्रजवासींना, नंद महाराजांना, यशोदा मैला दे म्हणतात, माई बाबा या इकडे, हे गोप, हे गोपी सखा, सर्वजण तुम्ही या, आपली जी काही प्रॉपर्टी मालमत्ता असेल ती सगळं घेऊन या, आपल्या गायींना वासरांना घेऊन या. हे बघा, साक्षात गिरिराज गोवर्धन आपल्यासाठी छत्र बनून इथे आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे आश्रय दिलेला आहे, तुम्ही सर्वजण या. आणि मग कृष्णाने सांगितल्या पद्धतीने सगळेजण आले, आपले सगळे मालमत्ता जे काय असेल ते सगळं घेऊन, छकडा, गाडी, बैल, गाई, वासर, आपली मुलं, सगळं घेऊन आले. नाही एवढं काय, वृंदावन वस्तीमध्ये जेवढे काही लोक होते, जेवढ्या काही होते, सगळ्याच्या सगळ्या या गोवर्धनच्या खाली समाविष्ट झाल्या. असं नाही की जागा नाही पुरणार असं झालंच नाही. मग भगवान कृष्ण म्हणाले की हा गोवर्धन आता मी उचललेला आहे, त्याला धारण केलेला आहे, आणि त्या ते उचलत असताना जी काही माती बाजूला पडली आहे, जे काही खडे बाजूला पडले आहेत, जे काही दगड बाजूला पडलेली आहेत, त्याच्यामुळं या गोवर्धनच्या सीमेवरती पूर्णपणे अशी एक भिंत तयार झालेली आहे. आणि या भिंतीमुळं वरनं पडणारा जो पाऊस आहे तो एक कण सुद्धा आतमध्ये येणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही या सगळे. आणि भगवंतांवर पूर्ण विश्वास असलेले, पूर्ण आश्रित असलेले प्रिय भक्त हे व्रजवासी हे सगळे गोवर्धनच्या खाली येऊन स्थित झाले. आता हे झाल्याच्या नंतर पुढे काय काय गोष्टी होतात हे फार सुंदर वर्णन आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. तर या ठिकाणी सर्व गायींना कडेला बाजूला उभं करण्यात आलं त्यांच्या वासरांमध्ये. नंतर गोप सखा नंतर सगळ्या गवळणी सगळ्या राधिका सुद्धा होती. राधिका सगळे समोर आले. यशोदा मैया नंद महाराज दाऊ भैया नंतर गोप सखा मधुमंगल हे सगळे त्यांचे मित्र आपत्याचे सगळे येऊन समोर उभे होते. तर एक सखी या गिरीराज गिरीधारी कृष्णाचं वर्णन करते. ती म्हणते की साक्षात भगवंत कसे त्रिभंग अवस्थेमध्ये दिसत आहेत. त्यांचा डाव्या साईडचा भाग कसा वरती आलेला आहे. उजवा पाय असा वाकलेला आहे आणि उजव्या टायाची टाच उजव्या पायाची जी टाच आहे ती वरती आहे आणि डावा पाय आहे तो पूर्ण समांतर आहे. गुडघा त्यांचा आकृष्ट झालेला आहे आणि तो पाय जसा आहे जसं काय तो या जमिनीचं चुंबन घेतोय असं वर्णन. सुंदर वर्णन. अशा अवस्थेत उभे आहेत. डाव्या हाताच्या करंगळीवर त्यांनी गोवर्धनला धारण केलेलं आहे आणि उजव्या हातामध्ये बासरी हातात घेतली आहे आणि ते तो पावा वाजवायला सुरुवात करणार आहे. या ठिकाणी ठेवलेली बासरी त्यांनी काढली. तत्पूर्वी हे सगळे गोप गोपी हे सगळं वर्णन करतायत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे काही मित्र कसे असतात द्वाड असतात, काही मित्र कसे वात्रट असतात, जोक्स मारणारे असतात. त्यातला बटू नावाचा एक गोप होता, मधुमंगल त्याचं नाव. त्याने जोक मारला. काय मारला जोक बघा. अरे सर्व गोप जण तुम्ही काय बघताय, हे दुसरं तिसरं काही नसून माझी ब्राह्मणिकल पॉवर आहे. ब्राह्मण पॉवर ही माझी शक्ती आहे ज्याच्यामुळे कृष्णाने हे धरलेलं वरती. तुम्हाला माहिती आहे का. आणि सगळेजण हसा फुटला, सगळेजण हसायला लागले. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामी अहम. जसा ज्याचा भाव असेल तसं भगवंत त्याच्याशी आदान प्रदान करतात. आता या ठिकाणी वेगवेगळ्या भावामध्ये सगळे गोप गोपी व्रजवासी होते. काही लोक दास्य रसामध्ये होते, काही लोक सख्य रसामध्ये होते, काही वात्सल्य रसामध्ये होते, काही शांत रसामध्ये होते, काही माधुरी रसामध्ये. जसा ज्यांचा भाव असेल तसं ते भगवंतांशी बघायला लागले. त्या पद्धतीने जे शांत रसामध्ये होते ते तटस्थ राहिले आणि ते सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ लागले. जे दास्य रसामध्ये होते भगवंतांची सेवा करू लागले. कोणी काहीतरी घेऊन येत आहे, त्यांचे पाय चेपत आहे, अनेक अशा गोष्टी. नंतर जे सख्य रसामध्ये होते ते जोक्स मारतात. आपण मित्र मित्र एकत्र आल्यानंतर काय करतो, आपण गप्पा मारतो, जोक्स मारतो, एकमेकांना आलिंगन देतो, एकमेकांची टर उडवतो. सेम तेच चालू होतं इथे. ज्या गोपी होत्या गोपींनी बघितलं, सगळ्यांना वाटत होतं की भगवंत माझ्याकडेच बघतायत. सगळ्यांना वाटत होतं सगळे कृष्ण माझ्याकडेच आणि केवळ माझ्याकडेच बघतायत. भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. त्यातली एक सखी म्हणाली की हे साक्षात भगवंत कृष्ण जे आहेत ना, यांना पाहून मला अंगावर कंप फुटतोय. ही अशी वेळ परत कधी येईल मला माहित नाही. म्हणून सगळेजण मन भरून, जसं भागवत मध्ये येत ना, पीबत रसमालयम, भागवतम पीबत रसमालयम, तसं हे सगळे गोप सगळे गोपी सगळे व्रजवासी अक्षरशः भगवंतांना आपल्या नेत्रचक्षूंमधनं पीत होते, अक्षरशः पीत होते. हा रस हा संपूर्ण सौंदर्य त्यांचं पूर्णपणे आस्वादन करत होते. गोपी ज्या माधुर्य रसामध्ये होते त्यांनी ह्या कृष्णाला अक्षरशः साक्षात खेचून आणलं आपल्या हृदयामध्ये आणि हृदयामध्ये बोलवून त्यांना कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं प्रेमाचं. अशा सगळ्या व्रजवासी हे सगळे आस्वादन करतात. तेवढ्यात एक सखी काय म्हणाली, आपल्या दुसऱ्या सखीला, बघा हे कृष्ण दिसतायत तसं नाहीये, वाटतंय सगळ्यांकडे बघतायत, पण हे एकाच व्यक्तीकडे बघतायत. राधेला म्हणतात तुझ्याकडेच बघतायत, बाकी कोणाकडे बघत नाही. बघ, सगळ्यांना वाटतंय की हा गोवर्धन उचलल्यामुळे त्यांचा हात कापायला लागलाय, सगळ्यांना वाटतंय त्यांच्या अंगावर जे केस उभे राहिलेत आणि त्यांच्या अंगातनं जे घामाच्या धारा सुटल्या आहेत हे ते गोवर्धन उचलल्यामुळे वाटतंय, असे गोप गोप म्हणत होते, सखे म्हणत होते, मधुमंगल म्हणत होते. तसं काही नाहीये. ही सखी म्हणली हे केवळ राधाकडे बघतायत आणि राधाकडे बघून तिचं सौंदर्य आस्वादन करतायत आणि तिच्यामध्ये ते एवढे हरवून गेलेत की त्यांना अष्टसात्विक विकार त्यांच्यामध्ये प्रकट झालेत. डोळ्यातनं अश्रूंच्या धारा येत आहेत, अंगावरती केस रोमांच उभे राहिलेत. जसं आपल्याला कधी कधी थंडी वाजल्यावर असं झालं की कसं अंगावर एकदम काटा येतो, तसं त्या भगवंताच्या अंगावर काटा येतो. त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही, राधिके ही राधिका तिच्यामुळे होत आहे. त्याच्यात हे ऐकल्यानंतर एक दुसरी सखी म्हणली वा क्या बात है, तू जे हे बोललीस ना एकदम 100% बरोबर आहे, त्यासाठी मी तुला एक स्वतःच्या गळ्यातला कंठार काढते आणि त्या सखीला अर्पण करून टाकते. आता इकडे भगवंत ह्या राधिकाकडे बघतायत आणि हे सगळं जे चाललंय ना वार्तालाप ही राधिका हळूच ऐकतीये. ती एवढी लाजेनी चूर चूर झाली, इतकी लाजली, इतकी शरमली की तिने डोळे खाली घेतले आणि तिची जी वेणी होती ना, ते वेणीने तिने एक टिपिकल लाजळ स्त्री कशी करेल, तर तिने वेणी घेतली आणि तिचं तोंड झाकलं आणि ती खाली बघितलं आणि आजूबाजूला बघितलं. सगळ्या व्रज गोपिका सगळ्या बघत होत्या आणि हसत होत्या आणि कोणी बघत नाहीये असं लक्षात येताच तिने हळूच काय केलं, असंच तिरपा कटाक्ष टाकला आणि जो तिरपा कटाक्ष होता त्याचा जो वेग होता, त्याची जी आल्हाददायकता होती, त्याचा जी तीव्रता होती, ती डायरेक्ट भगवंतांच्या हृदयात जाऊन भिडली. त्याने असं बघितलं आणि भगवंतांचं थरथर कापणं वाढलं. संपूर्ण डोंगर हसा, तो गिरीराज होता तो हल्ला आणि पडतो की काय असं वाटलं. राधाची ही शक्ती आहे, म्हणून राधेला काय म्हणतात, मदन मोहन मोहिनी, जी साक्षात कृष्णाला सुद्धा मोहित करते. तर हे सगळं चालू होतं. आता हे वात्सल्य रूपामध्ये वात्सल्य भावामध्ये असलेले कोण होतं इथं, वरिष्ठ गोप. ते भगवंतांना अशा अवस्थेत बघून त्यांना वाईट वाटत होतं. यशोदाला ते बघून तर अतिशय तिचं हृदय विव्हळ झालं. ती म्हणे हा कोमल अक्तिशय जसं काय एक बटर म्हणजे लोणी कसं लोण्याचा गोळा कसा असतो तसं ह्या माझ्या मुलाचं शरीर आहे आणि हे गोवर्धन पर्वत उचललाय, त्याचा हात असा दिसतोय वरती, त्याचा हात दुखत असेल, त्याला भूक लागली असेल, त्याला काहीतरी खायला दिलं पाहिजे, हीच तिची हे, बाकीचं काही नाही. दिसतंय भगवंतांनी अशक्यप्राय गोष्ट केलेली आहे ते साक्षात भगवंत, पण तरी सुद्धा तो भाव त्यांच्यामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये काय येतंय, वात्सल्य भाव. त्याला त्रास तर होत नसेल, त्याचा हात तर दुखत नसेल, ह्या पायाला तर त्रास होत नसेल, भूक तर लागली असेल, भूकेने व्याकुळ झाला असेल, एक ना एक गोष्ट. तर भगवंतांच्या अचिंत शक्तीद्वारे ह्या गोवर्धनच्या खाली अशी एक हिरवळ तयार झाली, पटपट 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 अशी झाडं उगवली, हिरवळ तयार झाली, गवत उगवलं आणि असे आल्हाददायक वातावरण चालू झालं. त्याच्यामध्ये फुलं आली, फळं आली, हे सगळं आपोआप घडलं. भगवंतांनी नुसतं विचार केला आणि सगळं घडायला लागलं. यशोदामाईने भगवंतांसाठी खीर आणली, अरे खीर तरी खा. दुसरी एक वरिष्ठ गोपी आली, तिने तांबूल बनवलं, म्हणले हे तांबूल तरी खा. तर ते काय भगवंत रेस्पॉन्ड करायला तयार नाही, मग त्यांनी काय केलं, हे मधुमंगलच्या हातात दिलं. म्हणजे मधुमंगलनी ते तांबूल घेतलं आणि भगवंताच्या हातातली बासरी बाजूला काढली. आपण नाही करू शकत असं. ती बासरी हातला काढली, आकर म्हणले, तोंडात घातलं, खा म्हणे आता. आपण करू शकतो नाही. त्यांचं आणि त्यांचं आदान प्रदान वेगळे हो. आणि मग ते तांबूल खाताना भगवंतांचे ओट लाल झाले आणि यशोदाने माहितनी बघितलं, तिला खूप बरं वाटलं, हायसं वाटलं, वाह किती छान. तर हे असं सगळं आदान प्रदान चालू होतं. दिवसेंदिवस जात होते. सात दिवस सात रात्र हे सगळं चालू होतं. आता इकडे हे आदान प्रदान चालू आहे, सात दिवस सात रात्र काय काय चाललंय, खूप विस्तृत वर्णन आहे, खूप मोठं. आपण जर त्याचं वर्णन करायचं म्हणलं तर सात दिवस पुरणार नाहीत, एवढं खूप सुंदर वर्णन आहे, आदान प्रदान आहे. ते हे सगळं चालू असताना वरती दुसऱ्या बाजूला काय होतंय, गोवर्धन उचललेला बघून. आता ह्या इंद्राला बघायचं होतं, त्याला वाटलं होतं आता मी संवर्तक ढग पाठवून तीन चार दिवस झालेले आहेत, वृंदावनाचा पार चक्काचूर झालेला असेल, नष्ट झाले असेल, सगळं सगळं निघून गेलेलं असेल, वॉशआउट झालेलं असेल, म्हणून जाऊन बघावं. मग ते आपल्या रथावर आरूढ होतात, म्हणजे काय ऐरावतावर आरूढ होतात आणि त्वेषाने निघत असतात. तो झालेला असतो आरूढ रथावर ऐरावताच्या, पण प्रत्यक्षात तो कशावर आरूढ झालेला असतो, क्रोधाच्या रथावर आरूढ झालेला असतो. त्याला दुसरं काही सुचतच नसतं, त्याला द्वेष राग एवढा भरभरून आलेला असतो की मी ह्यांना खतमच करणार, सोडणार नाही. पण त्याच्या जी अपेक्षा होती त्याच्या अपेक्षा भंग झाला. इथे येऊन बघतो तर काय, भगवंताने गोवर्धन उचललाय, पाऊसचा पाऊस पडतोय, खाली वृंदावनवासी आणि हे सगळे गोप कृष्ण राधा हे सगळे आनंदात आहेत, उत्सव चाललेला आहे. आणि वरती ज्या पर्वताच्या वरती काय, पर्वताच्या वरती धो धो पाऊस पडतोय, सोसाट्याचा वारा वाहतोय, पाऊस वारा इतकं जोर जोरात वारा वाहतोय, वादळ होतंय, वाऱ्याचा आवाज येतोय. आपण वाऱ्याचा वादळाचा आवाज ऐकले ना, जेव्हा आपण खिडकीच्या इथं जवळ बसतो कसा वाऱ्याचा आवाज येतो, भीतीदायक प्रचंड घाबरल्यासारखं होतं असा तो आवाज येतोय. पण ह्याचा परिणाम ना गोवर्धनवर, ना तिथल्या प्राण्यांवर, ना त्या झाडांवर, ना पानांवर, ना त्या गोवर्धनाच्या वाळूच्या कणांवर, कशावर कसलाच परिणाम नाही. एवढा धोधो पाऊस पडतोय, तर त्या पावसामुळे त्या गोवर्धनावरची जी धुळीचा कण आहे तो कण सुद्धा हल्ला नाही हो. एवढं पाणी पडतंय धोधो, ते वाहून जाते सगळं, पण गोवर्धनवरच झाडाचं एक पान सुद्धा हल्लं नाही त्या पावसामुळं आणि त्या वाऱ्यामुळं. का, गोवर्धनच्या अंगावर एवढं मोठे आघात होत आहेत, पण खाली त्यांना स्पर्श जे होतंय, भगवान श्रीकृष्णांच्या करंगळीचा जो स्पर्श होतोय, त्या स्पर्शाने त्यांना इतकं आल्हाददायक, इतकं रोमांचकारी, इतकं आनंददायी वाटत होतं की हे वर्ण जे आघात पोहतोय ना, तसं वाटत होतं जसं काय एक सुगंधी पुष्प, हलकी फुलकं पुष्प आहे त्याच्या अंगावर पडत आहेत आणि आपल्या पुष्प अभिषेक होतोय असं वाटत होत. बघा, भगवंत जर संरक्षण करायचं असेल तर कशा करतील, हे कष्ट म्हणजे काहीच वाटत नाही, तो त्रास काहीच वाटत नाही. म्हणून वर्णन येतं की जो कोणी ही गोवर्धन लीला श्रवण करतो त्याच्या आयुष्यामधली कष्ट दुःख त्रास पूर्णपणे नष्ट होतात नुसत्या ह्या कथेच्या श्रवणाने. तर हे बघितल्याच्या नंतर काय होईल, स्वाभाविक या इंद्राचा राग अजून अनावर झाला, प्रचंड वैतागला. त्याने आपला वज्र घेतलं आणि वज्रातनं विजेचा कडकडाट त्यांनी सुरू केला आणि त्याच्यावर आघात करायला सुरू केला. सात दिवस झाले तो काय थकला नाही, तो म्हणला मी करणार म्हणजे करणार, हे ढगांना सोडलं नाही त्यांनी, करायचंच, पाणी सोडायचं म्हणजे सोडायचं, आघात करायचा म्हणजे करायचा, सोडायला तयार नाही. हे सगळे संवर्तक ढग सात दिवस सात रात्र पाऊस पाडून 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 थकून गेले, एवढे विवळ झाले की त्यांच्यामध्ये त्राण उरले नाही. वारा वाहून वाहून वादळ निर्माण करून करून वारा वायू सुद्धा थकून गेला, तो पण गळून गेला. आणि मग इंद्राला जाणीव झाली, अरे हे काय आहे या कृष्णामध्ये की त्याने हे सगळं केलं, कसं शक्य आहे एका छोट्याशा बालकाला. आणि मग त्याला जाणीव होते की दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात कृष्ण, भगवान कृष्ण आहेत. आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव होते, त्याला पश्चाताप होतो. म्हणून मग तो सांगतो संवर्तक सगळ्या ढगांना तुम्ही जा, मी फार मोठी घोडचूक केलेली आहे, तुम्ही आता जा इथून. सगळे ढग निघून जातात. वायुदेवाला त्या वाराला सांगितलं जातं की तू आता शांत हो, तू तुझ्या ठिकाणी निघून जा. आणि हा इंद्र निराश, हताश, दुःखी, कष्टी, पूर्ण पराभूत झालेल्या अवस्थेमध्ये काय करावं कळत नाही, कुठलं तोंडाने मी ह्या भगवंताच्या समोर जाऊ. म्हणून भगवान ब्रह्मदेवांचा ते धावा करतात, ब्रह्मदेवांकडे जातात की माझ्याकडनं घोडचूक झाली, मी काय करू. ते म्हणतात मी काही करू शकत नाही. पण भगवंतांची जी प्रिय भक्त आहे सुरभी गाय, तिला घेऊन जातो. भगवंत तुला नक्की क्षमा करतील. मग भगवान ब्रह्मदेवाने जसं सांगितलं तसं ते सुरभी गायकडे जातात आणि सुरभीला साष्टांग दंडवत करतात, नमस्कार करतात, याचना करतात की माझ्याकडनं अशी चूक झाली आहे, कृपया तुम्ही मला भगवंतांकडे घेऊन चला आणि मला भगवंतांची कृपा प्रदान करण्यास मदत करा. इंद्राने केलेली एवढी मोठी घोडचूक, एवढा त्रास, तिने सर्व गायींना त्रास दिलेला आहे, सर्व बछड्यांना त्रास दिला, हे सगळं विसरून ही सुरभी गाय या इंद्रासोबत वृंदावनमध्ये येते. आणि आल्यानंतर आता हे होण्या अगोदर इथे काय होतं की भगवंत बघतात सगळा पाऊस थांबलेला आहे, वारा बिरा सगळा शमलेला आहे, त्यामुळे भगवंत सगळ्यांना म्हणतात की तुम्ही आता आपापल्या घरी जा. सगळं वादळ शमलेलं आहे, सगळा पाऊस थांबलेला आहे आणि सात रात्र सात दिवसानंतर हा सूर्य जो मूर्छित होता, झोप गाळ अवस्थेमध्ये होता, तो पुन्हा तर जागा झालेला आहे, तो उगवलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे वातावरण आल्हाददायक झालेलं आहे. सगळं जे पाणी सगळं ओसरलेलं आहे, चिखल सगळा ओसरलेला आहे, सगळं शांत झालेलं आहे, सगळं कोरडं झालेलं आहे. तुम्ही आपापले गाय बैल वासरं संपत्ती जे काय सगळं घेऊन आपापल्या घरी जा. सगळे गोप सगळ्या गायींना म्हणतात चला. जसं त्या गायींना आदेश देतात त्या गायी इतक्या सुटतात, जसं हजारो बाण एका बाणातनं, एका धनुष्यामधनं हजारो बाण सुटले सोडले असे कसे बाण दिसतील, तशा सगळ्या गायी अशा शिंग असलेले सगळे त्या गोवर्धनच्या खालनं बाहेर निघायला लागले. असं वाटत होतं जणू काय पाताळ लोकातनं शेष नाग आपला फणा घेऊन बाहेर आलाय, असं प्रतीत होत होत. क्षमा करा, वेळ होतीये, कथा केली अजून चालू केली तर चालेल का? चालेल, तुमची अनुमती असेल तर पुढे बोलतोय 10-15 मिनिटं. अनुमती असेल तर, नाहीतर थांबूयात आपण. थँक्यू, धन्यवाद. तर हे असं प्रतीत होतं जसं काय पाताळ लोकातनं शेषनाग आपले हजारो हुड्स म्हणजे जे डोके फोणे घेऊन असं बाहेर आला, असं प्रतीत होतं. आणि जसं त्या गायीने बघितलं की आम्ही तर बाहेर आलो आणि बघतात वळून तर कृष्ण तिकडंच, असं बघितलं बघितलं त्या पटकन यू टर्न करतात, अबाऊ टर्न सुटसाट पळत सुटतात कृष्णाकडं आणि कृष्णाचे पाय चाटतील काय, त्याच्याकडे बघतील काय, डोळ्यात पाणी येते का असं बघतात. आणि कृष्ण मग काय करतात, एक हळुवार असा कंपॅशनेट प्रेमाचा कटाक्ष त्या सगळ्या गायींवर टाकतात, म्हणतात तुम्ही जा आता. असा कटाक्ष टाकल्या टाकल्या सगळ्या गायी अबाऊट टर्न करतात आणि सगळ्या बाहेर निघतात, परत बाहेर येतात. मग पहिल्या गायी, त्यांच्याबरोबर त्यांचे बछडं, मग सगळे गोप आपापले सगळे पॅराफेरनेलिया छकडे गाय बैल त्यांची संपत्ती सगळं घेऊन बाहेर यायला लागतात आणि आनंदाने सगळं बाहेर यायला लागतात आणि आपापल्या घरी निघून जातात. आणि मग आता गोवर्धन तर हातावर आहे अजून. मग भगवंत बाहेर येतात आणि गोवर्धनाला जागेवर कसं ठेवतात, एक लहान मुलगा आपल्या हातात घेतलेलं खेळणं असं असं उचलून कसं ठेवतील, असं घेते असं ठेवतात आणि जसं होतं तसं परत जागेवर तो गोवर्धन पर्वताला स्थित करतात. आणि मग ते तिथून निघतात आपल्या सवंगड्यांसंगत आपल्या गोचरणासाठी निघून जातात. गोप गोपी सगळे निघून जातात पण कृष्ण एका ठिकाणी जाऊन एका गोवर्धनाच्या पर्वतावरच्या एका खडकावर जाऊन बसतात. आता इकडं सुरभी गाय आधी इंद्रासोबत गायत, त्या इंद्राला लाज वाटत होती, कसं जाऊ मी समोर, मी किती घोर अपमान केलाय, मी किती त्रास दिलाय त्यांच्या भक्तांना, मी किती त्रास दिलाय, भगवंत मला क्षमा कदापि क्षमा करणार नाहीत, मी काय करू. असा तो पूर्णपणे त्रासलेला पराभूत झालेला असा तो इंद्र तिथे जाऊन मान खाली घालून लांब उभा असतो. मग ती सुरभी गाय जाते, सुरभी गाय भगवंतांची स्तुती घेते. स्तुती इतकं सुंदर वर्णन आहे स्तुतीचं, आता आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे ती आता मी घेत नाही, कथा आपण घेऊयात पुढे. इतकी सुंदर स्तुती करते आणि म्हणते की हा इंद्र आहे, ह्यांना ह्याच्या केलेल्या चुकीची जाणीव झालेली आहे, त्यामुळे तुम्ही त्याला क्षमा करा, त्याला प्लीज तुम्ही तुमचा आश्रय द्या. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग इंद्रला ती सुरभी काय म्हणते, जा भगवंतांचा आश्रय घे. मग इंद्र त्या ठिकाणी येतो, त्याच्या डोक्यावर जो मुकुट असतो तळपता, प्रचंड असा त्याच्यामध्ये तेज असतं, असा तळपता तेजोमय मुकुट काढतात, जमिनीवर ठेवतात, भगवंतांच्या चरणांना लावतात आणि साष्टांग लोटांगण घालतात. आणि लोटांगण घालून आपल्या अश्रूंनी भगवंतांच्या चरणांचा अभिषेक करतात आणि क्षमा याचना करतात, स्तुती करतात. ही स्तुती फार मोठी आहे, खूप छान स्तुती आहे. मी काय एवढी घेत नाही वेळेअभावी. तर हे सगळं झाल्याच्या नंतर भगवंतांना मग इंद्र आपल्या गुडघ्यावर उभे राहून हात जोडून नमस्कार करतायत आणि म्हणतायत, पूर्वी तुमचं नाव अभिराम असं होतं. अभिराम म्हणजे काय? अतिशय सुंदर आणि आल्हाददायक, असं त्या अभिराम शब्दाचा अर्थ होतो. परंतु तुम्ही साक्षात गायींना, गोवासरांना आपला आश्रय दिलेला आहे, त्यांचं संरक्षण केलेलं आहे, म्हणून आजपासून तुमचं नाव गोविंद म्हणून प्रख्यात होईल. बोलो श्री राधा गोविंद देव की जय. आणि अशा प्रकारे भगवंतांना गोविंद हे नाव पडलं आणि इंद्र म्हणाले की इथून पुढे सगळे भक्त तुम्हाला गोविंद नावाने बोलवतील आणि म्हणतील हे गोविंद. भज गोविंद प्रभू कुठे आहेत? हे गोविंद असं नाव करून भगवंत भगवंतांची स्तुती केली जाईल आणि तुमचं नाव असं घेतलं जाईल. इथून पुढे खरा मेन पार्ट आहे, आजच्या प्रवचनाचा मेन पार्ट आता सुरू होणार आहे, म्हणजे अभिषेक. क्षमा करा मी बोलतोय असं, पण आपण थोडक्यात घेऊयात. तर ह्याच्यानंतर काय होतं, सगळे देवी देवता, किन्नर, चामर, किमपुरुष, ब्रह्मदेव, शिवजी, पार्वती, हिमालयातली देवी देवता सगळे येतात आणि सगळेजण. ही जी स्तुती आहे प्रत्येकाची वेगवेगळी स्तुती आहे. साक्षात भगवंतांचं चक्र व्यक्तिरूपामध्ये तिथं प्रकट होतं, भगवंतांचं कमळ पांढरं ते व्यक्तिरूपामध्ये प्रकट होतं, त्यांची गदा कौमुदी ती व्यक्तिरूपामध्ये प्रकट होते, हिमालयातली देवी देवता, नंतर नंदकानन जे गार्डन आहे स्वर्गामधलं तिथले फुलं देवी देवता घेऊन येतात, सुगंध घेऊन येतात, भूदेवी स्वतः प्रकट होते व्यक्तिरूपामध्ये, ती भूमध्ये जे काही सुगंधी द्रव्य असतात ते घेऊन येतात. असं सगळं जसं आपण संध्याकाळी बघतो अभिषेकच्या वेळेला वंदापन केलं जातं, भगवंतांना वेगवेगळ्या औषधी, वेगवेगळी फुलं, वेगवेगळी सुगंध अर्पण करतात, एक एक व्यक्ती, एक एक भक्त येऊन भगवंतांना अर्पण करतात, तसं असं सगळे भक्त लोक, सगळे देवी देवता येऊन एक एक भेट वस्तू देतात, भगवंतांची स्तुती करतात, असं सगळं चालू असतं. आणि मी थोडक्यात घेतोय, हे सगळं झाल्याच्या नंतर ब्रह्मदेव त्यांना अभिषेक करायला सुरू करतात. ब्रह्मदेव अभिषेक करतात, शंख येतो, त्यात भरपूर वर्णन आहे, मी आता शॉर्टकट घेतोय. शंखाचा त्यांनी भगवंतांना अभिषेक केला जातो, क्षीरसागरामधनं दूध येतं, त्या दुधानं अभिषेक केला जातो. हे सगळं आपल्याला आज संध्याकाळी बघायला मिळेल, ते आपण फक्त आता कानाने ऐकायचंय. तर असं सगळं झाल्याच्या नंतर सगळी ही पूजा यथोपचार होते आणि सगळे देवी देवता आपापल्या ठिकाणी निघून जातात, फक्त राहतात कोण, इंद्र आणि सुरभी क्षणासाठी थांबतात. आणि मग भगवंत येतात इंद्राकडे, वळून म्हणतात, हे बघ इंद्रा, तुझा जो अहंकार होता तो अहंकार काढण्यासाठी मी सगळं केलं, मला तुझ्याबद्दल द्वेष नाही, मला तुझा बदला घ्यायचा नाहीये, पण केवळ तुझ्यामध्ये आलेला अहंकार जो आहे, तुझ्यामध्ये जो मान मर्यादाचा हा जो रोग उत्पन्न झाला होता तो मला काढायचा होता, म्हणून हे सगळं केलं. त्यामुळे तू आता निश्चिंत राहा आणि तू तुझ्या स्वर्गात जा आणि तू निवांत राज्य कर, असं म्हणतात. मग सुरभी गाय ती गोलोकमध्ये निघून जाते, इंद्र स्वर्गामध्ये निघून जातात आणि मग भगवंतांचा अभिषेक झालेल्या अवस्थेत खूप वर्णन होतं की सगळेजण येतात भगवंतांना पुजतात वगैरे, हे भरपूर वर्णन आहे, ते काय आता जास्त घेतलं नाही. पण याच्यानंतर मग भगवंत जो शृंगार केला असतो, साक्षात पार्वती ती आपल्या सखींच्या सोबत येते, भगवंतांना अंग पुजते, भगवंतांचा शृंगार करते, साक्षात पार्वती तिथे भगवंतांचा शृंगार करते असं वर्णन येतं. खूप सुंदर वर्णन आहे, यथावकाश कधी वेळ मिळात आपण ते घेऊयात. मग असं झाल्याच्या नंतर भगवंत तिथनं निघतात आणि आपल्या सवंगड्यांबरोबर निघून जातात गोचारणासाठी. बोलो गोविंद देव भगवान की, गिरिराज गोवर्धन की, समवेद गौर भक्त वृंद की, हरे कृष्णा, जय हो, जय श्रीमद भागवत पुराण की, जय.